श्री दासबोध दशक नववा गुणरूप समास पहिला आशंका नाम
श्री राम निराकार म्हणजे काय निराधार म्हणजे काय निर्विकल्प म्हणजे काय मज निरूपावे निराकार म्हणजे आकार नाही निराधार म्हणजे आधार नाही निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्मासी निरामय म्हणजे काय निराभास म्हणजे काय निरावेव म्हणजे काय मज निरूपावे निरामय म्हणजे जळमये नाही निराभास म्हणजे भासची नाही निरावेव म्हणजे अवेव नाही परब्रह्मासी निःप्रपंच म्हणजे काय निःकळंक म्हणजे काय निरोपाधी म्हणजे काय मज निरोपावे निःप्रपंच म्हणजे प्रपंच नाही निःकळंक म्हणजे कळंक नाही निरोपाधी म्हणजे उपाधी नाही परब्रह्मासी निरोपम्य म्हणजे काय निरालंब म्हणजे काय निरापेक्षा म्हणजे काय मज निरूपावे निरोपम्य म्हणजे उपमा नाही निरालंब म्हणजे अवलंबन नाही निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्मासी निरंजन म्हणजे काय निरंतर म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय मज निरूपावे निरंजन म्हणजे जनची नाही निरंतर म्हणजे अंतर नाही निर्गुण म्हणजे गुणची नाही परब्रह्मासी निःसंग म्हणजे काय निर्मळ म्हणजे काय निश्चळ म्हणजे काय मज निरूपावे निःसंग म्हणजे संगची नाही निर्मळ म्हणजे मळची नाही निश्चळ म्हणजे चळण नाही परब्रह्मासी निशब्द म्हणजे काय निर्दोष म्हणजे काय निवृत्ती म्हणजे काय मजनी रूपावे। निशब्द म्हणजे शब्दची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही, परब्रह्मासी। निष्काम म्हणजे काये, निर्लेप म्हणजे काये, निष्कर्म म्हणजे काये, मजनिरूपावे। निष्काम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, निःकर्म म्हणजे कर्मची नाही, परब्रह्मासी। अनाम्य म्हणजे काये, अजन्मा म्हणजे काये, अप्रत्यक्ष म्हणजे काये, मजनिरूपावे। अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, परब्रह्मते। अगणित म्हणजे काये, अकर्तव्य म्हणजे काये, अक्षय म्हणजे काये, मजनिरूपावे। अगणित म्हणजे गणित नाही, अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षय म्हणजे क्षयची नाही, परब्रह्मासी। अरूप म्हणजे काये, अलक्ष म्हणजे काये, अनंत म्हणजे काये, मजनिरूपावे। अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही, अनंत म्हणजे अंतची नाही, परब्रह्मासी। अपार म्हणजे काये, अढळ म्हणजे काये, अतर्के म्हणजे काये, मजनिरूपावे। अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळची नाही, अतर्के म्हणजे तर्कत नाही, परब्रह्मते। अद्वैत म्हणजे काये, अदृश्य म्हणजे काये, अच्युत म्हणजे काये, मजनिरूपावे। अद्वैत म्हणजे द्वैतची नाही, अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणजे चेवत नाही, परब्रह्मते। अछेद म्हणजे काये, अदाह्य म्हणजे काये, अक्लेद म्हणजे काये, मजनिरो पावे। अछेद भणिजे छेदेना, अदाय भणिजे जळेना, अक्लेद भणिजे कालवेना, परब्रह्मते परब्रह्म भणिजे सकळा परते, तयास पाहाता आपण चिते, हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया।
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आशंका नाम समास पहिला।